आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा आज थंडावल्या। राज्यात बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान। सत्तेत आल्यावर आरक्षणाची 50% मर्यादा हटवण्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा मुंबईतील पत्रकार परिषदेत पुनरुच्चार। महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर्स इतकी बनवायची असून त्यासाठी महायुती सरकारला निवडून देण्याचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांचं आवाहन। आणि नागपूर इथं निवडणूक कार्यावर तैनात 4,300 पोलीस कर्मचाऱ्यांचं बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान। मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज। आता सविस्तर बातम्या। राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार आज संपत असून येत्या बुधवारी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे। राज्यातल्या 9,70,25,119 मतदारांसाठी 1,427 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे। सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे। संवेदनशील मतदान केंद्रांवर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत। प्रशासनाकडून निवडणुकीची संपूर्ण तयारी झाली असून राज्यातल्या मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी केलं आहे। गडचिरोली जिल्ह्यातल्या संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर वायुसेनेच्या हेलिकॉप्टरच्या मदतीनं मतदान पथकं रवाना होत आहेत। मतदानाच्या दिवशी 130 ड्रोन आकाशातून नजर ठेवणार आहेत। निवडणूक प्रक्रियेसाठी शासनानं वायुसेनेचे 5 हेलिकॉप्टर्स मदतीला दिले आहेत। 200 अधिक संवेदनशील केंद्रांवर मतदान पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितरित्या पोहोचवण्यात येत आहे। 17 नोव्हेंबरपासून सुरु झालेली ही प्रक्रिया 19 तारखेपर्यंत सुरु राहील असं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितलं। 2 दिवसात अहेरी विधानसभा क्षेत्रातील 76 आणि आज 25 अशा 101 निवडणूक पथकांमधील 350 अधिक मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर साहित्यासह वायुसेनेच्या हेलिकॉप्टर्सद्वारे 14 बेस कॅम्पवर सुरक्षितरित्या पोहोचवण्यात आलं। आज गडचिरोली क्षेत्रातील 13 आणि आरमोरी क्षेत्रातील 39 पथकांतील कर्मचाऱ्यांना रवाना करण्यात आलं। विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी जाहीर सभा आणि रोड शो सोबतच पदयात्रा आणि मतदारांच्या गृहभेटी घेण्याकडे उमेदवारांचा कल दिसून आला। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास आरक्षणाची 50% मर्यादा हटवणार असल्याचं त्यांनी सांगितलं। शेतकरी आणि महिला सक्षमीकरणावर आघाडीचा भर असल्याचं ते म्हणाले। राज्यातल्या 5 लाख युवांना रोजगार देण्याची क्षमता असलेले 7 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सत्ताधारी महायुतीमुळे महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याचा आरोप गांधी यांनी केला। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बेरोजगारी, महागाई, महिलांचे प्रश्न यासह महाराष्ट्राची संपत्ती महाराष्ट्राच्या जनतेला मिळणं हेच महत्वाचे मुद्दे आहेत असं सांगून त्यांनी महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांचा पुनरुच्चार केला। धारावी अदानीसोबतचे भाजप नेत्यांचे संबंध यावर गांधी यांनी टीका केली। दरम्यान उद्योगपती गौतम अदानी यांचा उदय खऱ्या अर्थानं काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए सरकारच्या काळातच झाला आहे। काँग्रेस आणि अदानींचं नातं जुनं आहे, तरीही आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींसोबतचा फोटो दाखवत संबंध जोडण्याचा प्रयत्न केला। मात्र अदानींचे असेच फोटो रॉबर्ट वाड्रा यांच्यासह काँग्रेसचे मुख्यमंत्री राहिलेले अशोक गेहलोत, भूपेंद्र हुड्डा तसंच शशी थरूर यांच्यासारख्या अनेक काँग्रेस नेत्यांसोबतही आहेत। हे फोटो राहुल गांधी यांना दिसले नाहीत का असा प्रश्न भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी उपस्थित केला आहे। कोणत्याही पक्षानं आपल्या कामाचं प्रगतीपुस्तक ठेवलं नाही, मात्र आमचं सरकार विकासाची कामं करून पुढे गेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्राला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोबत पुढे जायचं आहे। जगात भारत 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे। आता महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर्स बनवायची आहे। त्यासाठी महायुतीचं सरकार निवडून द्या असं आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी केलं आहे। बेलापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या प्रचारासाठी नेरूळ इथल्या रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप महायुतीचे वरिष्ठ नेते उपस्थित होते। आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता। आज शेवटच्या दिवशी उत्तर नागपूर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ नितीन राऊत यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली काढण्यात आली। रॅलीमध्ये कार्यकर्त्यांसह अनेक ठिकाणी नागरिकांचा सहभाग दिसून आल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे। काँग्रेसनं लोकसभेत खोटं बोलून जो अपप्रचार केला त्यामुळे जनतेचा आता त्यांच्यावर विश्वास नाही। हरियाणामध्ये ज्या पद्धतीनं जनतेनं काँग्रेसला दूर केलं तसंच महाराष्ट्रात होणार आहे। महायुतीकडे जनतेचा कल असल्यानं पूर्ण बहुमतानं आमचं सरकार येणार असा विश्वास नागपूर जिल्ह्यात कामठी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रचार रॅली दरम्यान व्यक्त केला। जाती धर्मावरून लोकांना भटकण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवायचा आहे असं प्रतिपादन आमदार बच्चू कडू यांनी केलं. ते अपक्ष उमेदवार प्रीती बंड यांच्या अमरावती जिल्ह्यातील बडनेरा इथल्या आठवडी बाजार इथं आयोजित प्रचारसभेत बोलत होते. यावेळी कडू यांनी भाजप काँग्रेससह स्थानिक राजकारण्यांवर सुद्धा जोरदार हल्ला चढवला. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा इथं सभा घेतल्या. नागपूरच्या कामठी विधानसभा मतदारसंघात आणि गोळीबार चौकात देखील त्यांनी सभांना संबोधित केलं. दरम्यान बंदोबस्तात असलेल्या पोलीस शिपायाचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या परिवाराची काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी भेट घेऊन सांत्वना दिली. अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी इथं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेसाठी आलेल्या संदीप देवीदास चौधरी या पोलीस शिपायाचा अपघाती मृत्यू झाला होता.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात सुमारे 80,000 प्रकरणात प्रतिबंधात्मक कारवाई झाली आहे. 56,000 अधिक शस्त्र जमा करण्यात आली असून 611 शस्त्र परवाने रद्द झाले आहेत. 655 कोटी रुपयांहून अधिक रकमेची मालमत्ता आचारसंहिता लागू झाल्यापासून जप्त झाली आहे. त्यात 153 कोटी रुपये रोख, 282 कोटी रुपयांचे मौल्यवान धातू यासह इतर गोष्टींचा समावेश आहे. आचारसंहिता भंग झाल्याच्या 8,386 तक्रारी राज्यात प्राप्त असून 33 वगळता इतर तक्रारी निकाली निघाल्या आहेत. दरम्यान राज्यात आज संध्याकाळी 6 प्रचार संपला असून त्यानंतर प्रचारसभा मिरवणुका आयोजित करता येणार नाहीत. आयोजित केल्यास आयोजक आणि सहभागी होणारे अशा दोघांवरही गुन्हे दाखल होतील. यात 2 तुरुंगवास अथवा दंड अथवा दोन्ही अशा शिक्षांची तरतूद असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. या कालावधीत जाहिराती करतानाही नियमांचं पालन करण्याचे निर्देश आयोगानं उमेदवारांना आणि जाहिराती प्रसारण करणाऱ्यांना दिले आहेत. नागपूर जिल्ह्याच्या 12 मतदारसंघांमध्ये येत्या 20 नोव्हेंबर रोजी 4,631 केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यापैकी 127 मतदान केंद्र संवेदनशील आहेत. गर्दीच्या व्यवस्थापनासाठी तसंच दिव्यांग आणि वृद्ध मतदारांसाठी सर्व योजना आणि व्यवस्था जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आणि नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी आज दिली. 92% मतदारांना व्होटिंग स्लिप्स मिळाल्या असून जास्तीत जास्त संख्येनं मतदान करण्याचं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं. दरम्यान या विधानसभा निवडणुकीमध्ये आचारसंहितेच्या तसंच जप्तीच्या कारवाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली.
आतापर्यंत आपण जवळपास 40 कोटीचं सीझर्स आपण केलेले आहे. कॅश, लिकर, ड्रग्स, एक्सपेन्सिव्ह आयटम्स, गोल्ड सिल्वर हे पकडलेलं आहे आणि 72 घंटे अजून आपण अग्रेसिव्ह होऊन त्याच्यामध्ये आपण हे सर्व्हिलन्स आपण वाढवणार आहोत. इस बार लॉ अँड ऑर्डर के हिसाब और पक्का करने के लिए जो हमारे इंटर डिस्ट्रिक्ट बॉर्डर है, इंटर स्टेट बॉर्डर है, वहाँ के जो SST है वहाँ पे हमने CAPF के लोग दिया है, सेंट्रल वहाँ पुलिस फोर्सेस के. फिर जो क्रिटिकल पोलिंग स्टेशन है वहाँ पे माइक्रो ऑब्जर्वर जो कि सेंट्रल गवर्नमेंट के एम्प्लॉयज है उनको भी भेजेंगे हम.
राज्य विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यावेळी निवडणूक कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विशेष मतदानाची सोय करण्यात आली आहे. नागपूर इथं निवडणूक कार्यावर तैनात 4,300 पोलीस कर्मचाऱ्यांनी बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान सुरू केलं आहे. पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल यांनी प्रत्येक मतदान केंद्राची पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला. घटनेनं आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकार हा जगातील सर्वात महत्वाचा हक्क आहे. माझ्या एका मतानं काय फरक पडणार हा विचार न करता येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पात्र मतदारानं न चुकता मतदान करावं. आपल्या एका मतानं नक्कीच फरक पडतो असं आवाहन वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मतदारांना केलं आहे. विदर्भात गोंदिया जिल्ह्यात मागील 24 तासात 14.3° सेल्सिअस इतक्या सर्वाधिक किमान तापमानाची नोंद करण्यात आली. त्यानंतर गडचिरोली इथं 15.2° सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, अकोला आणि बुलढाणा या सर्व जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 15 ते 16° सेल्सिअस दरम्यान आहे. विदर्भात सर्वाधिक कमाल तापमान वाशिम जिल्ह्यात 34.6° सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा आज थंडावल्या. राज्यात बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान आणि नागपूर इथं निवडणूक कार्यावर तैनात 4,300 पोलीस कर्मचाऱ्यांचं बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.